पायरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो समके शुभाची तलवार समके शुभाची तलवार भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळाचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणासी सदा सहज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली महाराजावर प्रेमापार शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्ताच्या घरात शुभा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शुभाने गनी मी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या तबा या हल्ला केला शाहिस्तावर वार अफजुल खाना क्रोध भारी मग चढला कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रुला शिवा ने ओळखले प्रतापगढ़ाशी स्वतः भेटी लाते आले आओ मिलो हमसे म्हणून कान भिड़े शिवाला करून धोका अफजुल करी वाराला आला शिवराया हुशार
जी